नमस्कार, मी आमदार राजू माणिकरावजी कारेमुरे, तुमसर मोहाळी विधानसभा क्षेत्र। माझ्या क्षेत्राचे सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आपण सर्वांनी मला आशीर्वाद देऊन तुमसर मोहाळी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली व त्या दिवसापासून अडीअडचणीच्या प्रसंगी मी प्रामाणिकपणे मदतीसाठी उभा आहे व सदैव उभा राहीन। केंद्र व महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून अनगिनत योजना आणलेल्या आहेत। त्याच्याच एक भाग महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण या योजनेची वचनपूर्तता केलेली आहे। ही योजना लाडक्या बहिणीच्या उज्ज्वल भविष्यासाठी निरंतर सुरू राहील असे मी अभिवचन देतो। सर्व लाडक्या बहिणीच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो व पुन्हा एकदा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला घट्ट करण्यासाठी रक्षाबंधनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।